चीनीमंडी.com पॉडकास्ट।
महाराष्ट्रात 13 साखर कारखान्यांनी केलं ऊस गाळप बंद। 45.68 लाख टन साखर उत्पादन। जसा जसा ऊस गाळप हंगाम पुढे जात आहे तस तसं महाराष्ट्रात अनेक कारखाने गाळप बंद करत आहेत। हा हंगाम राज्यातील साखर कारखान्यांसाठी पहिल्यापासूनच आव्हानात्मक राहिला आहे। महाराष्ट्रातील पश्चिम भागात महापूर आणि मराठवाड्यातील दुष्काळामुळे ऊस पिकाचं नुकसान झालं होतं आणि मराठवाड्यात ऊसाचा वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी केला गेल्यानं ऊस गाळपावर त्याचा परिणाम दिसून येत आहे। ऊसतोड कामगारांच्या समस्यांनीही साखर कारखान्यांना अडचणीत आणलं आहे। या साऱ्याचा परिणाम साखर उत्पादनावर झाला आहे। राज्यातील साखर कारखान्यांनी 19 फेब्रुवारी 2020 पर्यंत 418.77 लाख टन ऊस गाळप केलं। तसंच 10.91 साखर रिकव्हरीसह 45.68 लाख टन साखरेचं उत्पादन केलं आहे। सध्याच्या हंगामादरम्यान राज्यात 143 कारखान्यांनी गाळप हंगामात भाग घेतला होता आणि त्यातील 13 कारखान्यांनी ऊस गाळप बंद केलं आहे। औरंगाबाद विभागात 7, अहमदनगर 3, सोलापूर 2 आणि पुणे येथील 1 अशा साखर कारखान्यांचा गाळप बंद झाला आहे। येत्या 15 ते 20 दिवसांच्या आत अधिकांश कारखान्यांचा हंगाम संपेल अशी शक्यता वर्तवली जात आहे। यावेळी महाराष्ट्रात पूर आणि दुष्काळामुळे ऊस उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे। तसंच राज्याच्या राजनैतिक अनिश्चिततेमुळे ऊस गाळप सुरू होण्यास उशीर झाला। महाराष्ट्रात साखर कारखान्यांनी राज्याचे राज्यपाल B.S. कोश्यारी यांची अनुमती मिळाल्यानंतर अधिकृतपणे ऊस गाळप सुरू केलं होतं। राज्यपाल यांनी 22 नोव्हेंबरला अधिकृतपणे हंगाम सुरू करण्याची अनुमती दिली होती। हंगाम उशिरा सुरू झाल्यामुळे साखर उत्पादनातही मोठी घट होऊ शकते।